आय हॅव स्टॉप जजिंग माय सेल्फ. मी स्वतःला जज नाही करत. मी परमिशन दिली आहे स्वतःला की जर तू स्टेजवर गेलीस, विसरली, फ्रीज झालीस, आय विल नॉट लव्ह यू एनी लेस. इनफ. मी स्वतःला ते सांगून ठेवलेलं आहे की माझ्या नजरेमध्ये मी नाही कधी खाली पडणार जर मी परफॉर्म तेवढं व्यवस्थित नाही केलं जेवढं मी लास्ट टाइमला केलेलं. इफ आय मेक अ फूल ऑफ माय सेल्फ ऑल्सो. सो गिव्ह युअर सेल्फ परमिशन. मी लोकांना नेहमी तेच सांगते. मी सो आय टीच नाव. मी तेच सांगते. पहिली गोष्ट, गिव्ह युअर सेल्फ परमिशन टू बिकम अ फूल. इट्स ओके टू बी ट्रीटेड ॲज अ फूल. परफेक्शन इज अ फ्युचर जर्नी. ते तुम्ही हळूहळू हळूहळू हळू परफेक्ट होत राहाल जसं जसं तुम्ही पुढे जाल. आणि त्याला एंडच नाही खरं म्हटलं तर. ठीक आहे, एक आर्टिस्टच्या लाईफमध्ये तर एंडच नाही परफेक्शनसाठी. ठीक आहे, कारण त्याचं डेफिनेशन फक्त तुमच्यापर्यंत सीमित आहे. तुम्हालाच माहिती आहे तुमचं आणि तुमचं डेफिनेशन बदलत राहतं कॉन्स्टंटली. ठीक आहे, तर परफेक्शन जर्नी आहे पण कन्सिस्टन्सी रियालिटी आहे, प्रेझेंट आहे. तर तुम्ही आता ज्या लेवलला आहात त्या लेवलचं कॉन्टेंट बाहेर टाका. पुढे तुम्ही अजून शिकाल त्या लेवलचं टाका. कन्सिस्टंटली कॉन्टेंट बाहेर टाकत राहा. तुमची लेवल चेंज होत आहे त्या हिशोबाने टाका.
हा आपला इन्स्पिरेशन कट्टाचा दुसरा एपिसोड आहे महक मिर्झा प्रभू हिच्यासोबत. नमस्कार, आजची आपली गेस्ट आहे महक मिर्झा प्रभू. महक ही एक स्टोरी टेलर आहे. महकचं आयुष्य हे खूप प्रेरणादायी आहे. तिच्या आयुष्याची गोष्ट ऐकली की आपल्याला नक्कीच विश्वास बसेल की आपण वरतून खाली पडलो की खाली देवांनी एक स्प्रिंग लावून ठेवलेली असते ज्याच्यामुळे आपण परत वरती जाऊ शकतो. महक 19 वर्षाची असताना तिचे आई, वडील, मोठा भाऊ, काका, काकू सगळे एका कार ॲक्सिडेंटमध्ये मारले गेले. या शॉकनी तिचे आजोबा पण 2 दिवसातच गेले. ती आणि तिची आजी दोघेच होते. महकनी नंतर आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळायचा प्रयत्न केला. तो चांगला चालू होता. त्याच्यानंतर तिचं लग्न झालं, एक मुलगी झाली, सगळं चांगलं चालू होतं. पण काही वर्षात तिचा डिवोर्स झाला आणि ती सेपरेट झाली. त्याच्यानंतर तिने परत नवीन बिझनेस चालू केला कॉर्पोरेट गिफ्टिंगचा. तोही खूप छान चालू होता. जवळजवळ 1 करोडपर्यंत टर्नओव्हर झालं. पण अचानक तिच्या तब्येतीने धोका दिला आणि तिला आर्थरायटिस आणि डिप्रेशन आलं आणि ती जवळजवळ 8 महिने बेडरिडन होती. या 8 महिन्यात ती स्टोरी टेलिंगकडे वळली आणि त्याच्यानंतर तिचं आयुष्य परत बदललं. महकची ही स्टोरी टेडेक्सवर उपलब्ध आहे. मी आपल्या शो नोट्समध्ये त्याची लिंक ठेवणार आहे. ती नक्की सगळ्यांनी बघा. चला तर मग स्वागत करूया महक मिर्झा प्रभू यांचं.
महक, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या या कट्ट्यावरती.
थँक्यू.
तू एवढ्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढून आलीस याबद्दल खूप धन्यवाद तुझे.
लॉकडाऊन मध्ये कोणी जर बिझी आहे तर त्याच्यापेक्षा जास्त ग्रॅटिट्यूड नाही आहे यार. खरंच
खरंच आहे. ज्याला काम आहे लॉकडाऊन मध्ये तो खरंच लकी आहे. यस, लॉकडाऊनचा विषय निघालाय तर आता सध्या पूर्ण जगात जे वातावरण आहे खूप निराशेचं वातावरण आहे. सगळं COVID-19 याच्यामुळे खूप सगळीकडे निराशा, निगेटिव्हिटी पसरलेली आहे. असे याच्यात बरेच लोक असे असतील की ज्यांना असं वाटत असेल की माझ्या बरोबरच का असं होतं, वाय मी. म्हणजे कदाचित कोणी नवीन बिझनेस सुरू केला असेल आणि लॉकडाऊन आलं अँड देन ही मे फील की का माझ्याबरोबर असं होतं. कोणी लोन घेऊन बिझनेस अपग्रेड केला असेल त्याला असं वाटत असेल. कोणी स्टुडंट असतील, त्यांच्या एक्झाम्स असतील, क्लासेस बंद आहेत, घरी जागा नसते अभ्यास करायला, प्रायव्हसी नसते. सो अशा बरेच लोक असतील ज्यांना असं वाटत असेल की माझ्याच बरोबर का असं होतं. सो तुझी जी एक स्टोरी आहे तेजल प्रभू ते महक मिर्झा प्रभू झाल्याची, ती स्टोरी या सिच्युएशन मध्ये मला असं वाटतं की सगळ्यांना खूप इन्स्पिरेशन देऊ शकते. तू आपल्या श्रोत्यांबरोबर ती शेअर करू शकेल?
हा शुअर, मी त्याच्याबद्दल नेहमीच ओपनली बोललेली आहे. तर सर्वात पहिले जो ओके ठीक आहे, मी माझ्या लाईफ बद्दल बोलून मी सुरुवात हे करते की तेजल प्रभू हे माझं नाव आहे, जन्मता माझं हे नाव आहे. आणि जेव्हा म्हणजे लाईफ जेव्हा सुरू झाली अँड आय थिंक पहिले 30 वर्ष आयुष्याचे आय हॅव लिव्ह व्हेरी नॉर्मली. म्हणजे काहीही तसं काय काही असं नाहीये विच इज लाईक माइल्ड स्टोन किंवा काय मी स्वप्न अचीव्ह केले किंवा स्वप्न बघितले पण नाहीत खरं म्हटलं तर. कधी मला असं वाटलं नव्हतं की मला हा गोल आहे माझ्या लाईफचा किंवा मला हे इकडे पोचायचं आहे 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर असं माझ आय वॉज नेव्हर एम्बिशियस. म्हणजे कधीच
करिअर प्लॅनिंग काही
कधीच नव्हते. आय मीन आय वॉज जस्ट गोईंग विथ द वे लाईफ वॉज गोईंग असं. तो सो द एकच गोष्ट होती जी लोक जे म्हणतात की इन्स्पिरेशनल आहे ज्या हेतूने लोक म्हणतात ते एक आहे की ऍट द एज ऑफ 19 माझा पूर्ण जो परिवार आहे तो एका कार ऍक्सिडेंट मध्ये गेला. तर त्याच्यानंतर इट वॉज लिटरली की मी एकटी होती आणि मी आणि माझी आजी आणि तिथून मग लाईफ डिरेक्शन वळला आपला तिचा. तर आधी जे सिम्पल बीकॉम करून मग एमबीए करायचं होतं मग कुठेतरी जॉब करायचा होता ते त्या वाटेवर मी निघालेली पण तिथून लाईफ वळली आणि मग मी माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये गेली आणि त्याच्यानंतर लग्न झालं मग परत लाईफ वळली आणि मग मी दुसऱ्या डिरेक्शन मध्ये गेली. मग त्याच्यानंतर मग मी सेपरेट झाली आफ्टर डिवोर्स आणि त्याच्यानंतर लाईफ परत दुसरीकडे वळली. तर ते जगजीत सिंगच जे गाणं आहे ना की अपनी मर्जी से कहा अपने सफर के थे हम रुक हवाओं का जे धरका था उधर के थे हम त्या हिशोबाने लाईफ जात होती. आणि तर लोक जे म्हणतात ना की माझी लाईफ एक इन्स्पिरेशन आहे तर त्यात माझा काही हात नाहीये. कारण माझं नेहमी हे म्हणणं आहे की ते सिच्युएशन मी नाही क्रिएट केले आपल्या लाईफमध्ये बरोबर आणि त्यांच्यापासून उभं राहण्याची जी स्ट्रेंथ आहे ती सुद्धा मी नाही क्रिएट केली. तर देव आपल्याला जेव्हा प्रसंग देतो त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट ताकद देतो त्या प्रसंगाच्या हिशोबाने. ठीक आहे तर त्याचं मी क्रेडिट घेऊ शकत नाही की माझी लाईफ त्या कारणामुळे इन्स्पायरिंग आहे त्याच्यात मी काही केलं आहे हे माझं बोलणं चुकीचं आहे. लिटरली आय एम नथिंग ॲब्सोल्युटली. तर पण हो कधी कधी आपण दुसऱ्यांची लाईफ बघून आपल्याला एक होप मिळते की जर ती माझ्यासारखीच आहे ती करू शकली मी पण करू शकते. सो फॉर दॅट आय एम डेफिनेटली हॅपी दॅट देवाने मला चूज केलं तो मीडियम बनण्यासाठी लोकांना इन्स्पायर करायसाठी. दुसरी गोष्ट जे तू बोललास वाय मी ठीक आहे हे जे वाय मी आहे ना हे प्रसंगावर डिपेंडेंट नसतं. इट इज नॉट डिपेंडेंट की तुमच्या आयुष्यात किती मोठा प्रसंग आहे ज्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारतात वाय मी. वाय मी हे एका माणसावर डिपेंड करतं. मी म्हणेन की आयुष्याचे पहिले 30 वर्ष आय वॉज ऑन द साईड जेव्हा मी नेहमी वाय मी विचारायची. वर्षाच्या 30 वयाच्या नंतर आता पुढच्या 8 वर्ष जे माझी गेली आहे त्याच्यामध्ये आय एम नॉट द पर्सन एनी मोर जे वाय मी विचार कर. असं नाहीये की याच्यापेक्षा कठीण प्रसंग आले नाहीये. ठीक आहे इट्स अ ऍटिट्यूड चेंज इट्स मॅच्युरिटी. कळलं. कधी कधी एखादा माणूस एक छोटस ग्लास तुटलं ना घरी तरी वाय मी विचारेल आणि कोणी लॉकडाऊन सारख्या मोठ्या प्रसंगामध्ये पण वाय मी नाही विचारणार. दॅट्स
बरोबर. सो स्टोरी टेलिंग कुठे कसं चालू झालं?
तर इट वॉज ऍब्सोल्युटली लक बाय चान्स लिटरली. म्हणजे मला मी त्याच्या अगोदर कधी आयुष्यात लिहिलं पण नव्हतं कधी मी स्टेजवर पाऊल ठेवलं नव्हतं. तर जेव्हा मी लाईक आय वॉज 33 इयर्स ओल्ड आणि मग बिझनेस करत होती व्यवस्थित चालवत होती पूर्ण आणि मग थोडा आजारपण आला. तर त्या आजारपणाच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ मी 8 महिने घरात होते. तर तेव्हा बिझनेस ठप्प झाला पूर्ण आणि डिप्रेशन होतं आणि दॅट फेज जो होता ना त्याच्यामध्ये मी पेन उचललं दुसरं काही करायला नव्हतं म्हणून. आणि जेव्हा आपल्याकडे काही एक्सपेक्टेशन नसतात ना स्वतःकडून तेव्हा हे जे युनिवर्स आहे ना ते त्यांचं स्वतःचा खेळ खेळतो. आणि इट वॉज लिटरली त्या युनिव्हर्सचा खेळ की अगेन आय वॉज चोझन टू बिकम अ स्टोरी टेलर. आणि मी एक हल्लीच एक इम्पॉर्टंट लाईन एक खूप सुंदर लाईन ऐकली एका सिरीज मध्ये एनी विथ एन ई म्हणून एक सिरीज आहे, त्याच्यामध्ये एक लाईन आहे की आय डोंट लाईक टू रिमेंबर अँड मे बी दॅट्स वाय आय इमॅजिन. तर माझी जी पहिल्याची लाईफ होती ना, त्याच्यामध्ये मला आठवण करण्यासारख्या तेव्हा गोष्टी नव्हत्या. आता आय एम ओके, तर त्या वेळी ना त्या त्या टाइम मध्ये मी रेडी नव्हती अजून की माझ्या आयुष्याच्या पहिल्या गोष्टी आठवण करायच्या. सो आय देन मूव टुवर्ड्स इमॅजिनेशन आणि मी फिक्शन स्टोरीज लिहायला सुरू केल्या आणि मग जेव्हा त्यांना सांगायला सुरू केल्या, आय फेल्ट इट वॉज अन एस्केप फॉर मी. आणि आय रिअलाइज की लोकांसाठी पण ते आता एक एस्केपच आहेत जेव्हा ते ऐकतात ह्या गोष्टी.
राईट. पण म्हणजे तू जेव्हा पहिली स्टोरी लिहिली त्याच्या आधी तू एकही स्टोरी लिहिली नव्हती कधीच तुझ्या आयुष्यात?
कधीच नाही. स्टोरी काय, काहीच लिहिलं नव्हतं म्हणजे काहीच नाही खरंच.
मग पहिली स्टोरी कशी आली?
पहिली स्टोरी कशी आली, ओके, मॅजिक लिटरली. म्हणजे काय होते, माझे एक फ्रेंड आहे तर ते गाणी लिहितात, ठीक आहे. आणि ते स्वतःना मी काय काम करत नव्हते काय नाही अँड आय वॉज नॉट वेल, तर एव्हरीबडी सगळे मला प्रयत्न करत होते म्हणजे टू म्हणजे काहीतरी करावं ही नाही, नाहीतर ही एकदम त्या काळ्या भोगद्यात घुसत जाईल अजून. सो फ्रेंड्स हेल्प यू इन सच टाइम्स, यु नो. सो पर्सन सेड की मी हे गाणं लिहिलेलं आहे आणि आय हॅड स्टार्टेड रायटिंग तेव्हा जस्ट असे छोटे छोटे ब्लॉग्स आणि असं लिहितो ना आपण, टू लाइनर वन लाइनर पोएट्री हे ते, पण मजा येत नव्हती मला, पण काहीतरी येत होतं मनामध्ये म्हणून लिहित होते. तर ते बोलले की एक आम्हाला काम तू लिहितेस चांगलं असंच बोलायला म्हणालेले. आणि तर आम्ही एक गाणं रिलीज करतोय, तर एक काय करणार, एक गाण्याच्या अगोदर रिलीज करायच्या अगोदर आम्ही एक ब्लॉग टाकू छोटासा की त्या गाण्याचीच गोष्ट काय आहे, ठीक आहे,
ओके,
एक इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, मी गाणं ऐकलं. तर गाणं ऐकल्यानंतर इट जस्ट हॅपन टू मी, आतून कुठून तरी एक गोष्ट आली की हे जे गाणं आहे हे एका अशा मुलीचं असेल, शी मस्ट बी अ रेस्क्यूड प्रॉस्टिट्यूट आणि आता तिची मुलगी आहे आणि तिला तिचं काळजी घ्यायची आहे पण तिच्यामध्ये ती हिंमत कधी कधी नसते, ते गाण्याला सूट करत होतं ही स्टोरी. आय जस्ट रोट इट डाऊन. तर मी तर मग त्यांना सांगितलं की लिहिली आहे मी गोष्ट, तुम्हाला पाठवते. तुला मी आता ड्राईव्ह करतो, एक काम करणं मला ऑडिओ रेकॉर्डिंग पाठव.
अच्छा.
तर गोष्ट अशीच होती की प्रॉस्टिट्यूट आहे आणि तिची मुलगी आहे. तर आम्ही जे ऑडिओ रेकॉर्डिंग करायला चालू केलं ना की एकदा एक मुलगी आहे फरिया आहे, मला मजा येत नव्हती. म्हटलं यार समोरच्याला मजा नाही येणार ऐकायला, मलाच मजा येत नाहीये. तर आय थॉट व्हॉट इफ जस्ट फॉर फन, हा व्हॉट इफ मी त्या प्रॉस्टिट्यूटच्या आवाजामध्ये बोलते. तर मग मी ते बोलायला चालू केलं, जी मेरा नाम फरिया है और मतलब मेरी बेटी है ना वो 2 साल की है और अभी तो बस उसके लिए जीना है और तो कुछ है ही नहीं. तर जेव्हा मी हे जस्ट थोडासा विचार केला की कशी असेल कशी बोलेल अँड देन मी स्वतःला अजून मला मजा यायला लागली आणि पूर्ण गोष्ट तिच्या स्टाईलमध्ये खाली बसून एका कोपऱ्यामध्ये घाबरत घाबरत विचार केला, बाजूला मुलगी झोपलेली आहे आणि असं. तर तिथे सुरुवात झाली. तर ते करताना जे आत डोक्यापासून पायापर्यंत जे शरारे आले, तर जसे शहारे आले ना मला वाटलं बस दिस इज इट आय हॅव टू डू.
पण तुझं ऍक्टिंग कधी केली होती तू? ऍक्टिंगची वगैरे बॅकग्राऊंड होतं तुला?
अरे तू विश्वास नाही करणार, ऍक्टिंग तर म्हणजे तू कुठे तू चंद्रापर्यंत पोचला सरळ. मी आठवी मध्ये असताना मी स्टेजवर चढलेली एकदा, ठीक आहे, आणि मस्त पैकी एकदम आमची मुंबई वर एक मस्त लांब 5 मिनिटाचं मस्त भाषण रेडी केलेलं.
अच्छा.
घरात जिन्ना जिन्ना सांगितलं, अरे म्हणजे फर्स्ट प्राइज डेफिनेटली. तिथे समोर गेली लोकांच्या पहिल्या सेंटेन्स मध्ये डोक्यापासून पायापर्यंत फ्रीज. त्याच्यानंतर आयुष्यात मी स्टेजवर पाऊल नाही ठेवलं टिल द एज ऑफ 33. ऍक्टिंग इज व्हेरी फार. इनफॅक्ट जेव्हा मी सुरुवात केली स्टोरी टेलिंग, आय स्टार्टेड ऍज ऑडिओ स्टोरी टेलिंग, ऑडिओ थिएटर अशा नावाने. मी म्हटलं मी आवाजात करू शकते हे सगळं, पण बाबा चेहरा दाखवण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही आहे. स्टेज पण नाही, कॅमेरावर पण नाही, मी कॅमेरावर पण नाही करू शकत असं वाटलेलं. पण नंतर मग थोडं थोडं त्या स्टोरीजनीच मला पुश केलं. तेच बोलले की बाबा घेऊन जा आम्हाला स्टेजवर, आम्हाला पण बघायची दुनिया. आणि त्यांनीच मला पुश करत 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 इथपर्यंत आजपर्यंत घेऊन आले. अजूनही माझे हातपाय थंड होतात हा, तुला मी सांगितलं असेल, मी अजूनही नर्वस होते. म्हणजे आज जर माझा शो असेल, ऑनलाइन शोज पण असतात ना माझे, माझा पूर्ण दिवस फक्त नर्वसनेस मध्ये जातो ना, काय खाता येत नाही मला, काय पिता येत. ही जी भीती असते ना आपली, ही जी भीती असते ना, तुम्ही तिला कितीही वेळा जर हरवायचा प्रयत्न केला ना, ती कुठेतरी मनात बसलेली असते. ती सांगते मी कधी येऊ शकते, ठीक आहे. नाउ द पॉइंट इज हे नाही की लोकांनी आपली भीती संपवली आहे किंवा ती गायब केली आहे. पॉइंट इज तिला हातामध्ये घेऊन तुम्हाला हिंमत आहे का स्टेजवर जायची.
ते कसं करतेस?
बस हातामध्ये घेऊन जाते की आय आय हॅव स्टॉप जजिंग माय सेल्फ. मी स्वतःला जज नाही करत, मी परमिशन दिलीये स्वतःला की जर तू स्टेजवर गेलीस, विसरली, फ्रीज झालीस, आय विल नॉट लव्ह यू एनी लेस. मी स्वतःला ते सांगून ठेवलेलं आहे की माझ्या नजरेमध्ये मी ना कधी खाली पडणार जर मी परफॉर्म तेवढं व्यवस्थित नाही केलं जेवढं मी लास्ट टाइमला केलेलं, इफ आय मेक अ फूल ऑफ माय सेल्फ ऑल्सो. सो गिव्ह युअर सेल्फ परमिशन. मी लोकांना नेहमी तेच सांगते, मी सो आय टीच नाव, मी तेच सांगते. पहिली गोष्ट, गिव्ह युअर सेल्फ परमिशन टू बिकम अ फूल. इट्स ओके टू बी ट्रीटेड एज अ फूल.
ओके, सो स्टेजवरची पहिली स्टोरी आठवते तुला? कधी परफॉर्म केली आणि कुठे?
हो हो हो.
कसा चान्स मिळाला तो?
हो, इट्स नॉट टू फार ओनली, नो, सो आय रिमेंबर एव्हरीथिंग. सो इट वॉज समवेअर इन 2016.
ओ,
आणि हीच गुडिया स्टोरीज केलेली मी.
ओके,
आय जस्ट टोल्ड यू अबाउट ती स्टोरी केलेली गुडिया, आणि दुसरी एक केलेली अम्मिका मोबाईल फोन म्हणून. हे दोन गोष्टी मी केलेल्या. आणि तेच मला वाटलेलं की मी पहिल्या सेंटेन्स मध्ये फ्रीज होईन, पण जेव्हा पूर्ण दोन्ही स्टोरी संपल्या त्याच्यानंतर मी हवेवर होते. मी म्हणतात ना, खून चखलिया मॅने उसके बाद.
ग्रेट. सो मग तू यु नो यू फाउंड युअर पॅशन स्टोरी टेलिंग मध्ये, तुला पॅशन सापडलं, बट पहिला चेक कधी मिळाला स्टोरी टेलिंगच्या थ्रू?
इंटरेस्टिंग, दॅट वॉज व्हेरी नाईस वन. तर ओके, आय नेव्हर टॉक्ड अबाउट दिस, व्हेरी इंटरेस्टिंग. सो मी पहिले ओपन माइक्स केले, दोन ओपन माइक्स केले, आणि गुडिया स्टोरी परफॉर्म केली, एकच केलेली इनफॅक्ट युअर कोड साठी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मा टू मॉम म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, तिथे मी केली एक स्टोरी, ठीक आहे. ते हे मा टू मॉम आय विल ऑलवेज टॉक अबाउट बिकॉज मी तेव्हा काहीच नव्हते, माझा कुठचाही व्हिडिओ आउट नव्हता, तरी एका मोठ्या फंक्शन मध्ये त्यांनी दे गेव मी द स्टेज जस्ट बिकॉज एकदा त्यांनी बघितलेलं. दे डिंट वॉन्ट नेमच्या मागे नाही गेले, कशाच्याही मागे नाही गेले, ठीक आहे. सो दॅट आय डिड. त्याच्यानंतर यॉर्कोटनी मला पहिला चेक दिला. सो दॅट वॉज आय रिमेंबर 5,000 रुपीज फॉर अ स्टोरी दॅट आय डिड विच वॉज फिर मोहब्बत करनी है. अँड दॅट वॉज द फर्स्ट टोकन मनी दॅट आय गॉट, अँड दॅट स्टोरी ऑल्सो चेंज्ड माय लाईफ लिटरली. लिटरली ती स्टोरी होती विच वॉज लाईक म्हणतात ना, राईट प्लेस राईट टाइम, एव्हरीथिंग फेल इन प्लेस. आय एम ऑलवेज गोइंग टू बी थँकफुल टू युअर कोट फॉर दॅट स्टोरी.
राईट राईट. मला असं वाटतं 8-1 लाख व्ह्यूज त्याला आहेत युट्यूबवर.
हा, अँड मोर दॅन दॅट ना, काय तुला एक गोष्ट सांगू काय होतं? ओके, दिस इज ऑल्सो समथिंग इंटरेस्टिंग. वॉट हॅपन्स इज कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की ती पॅशन थोडीशी डाय होते, ठीक आहे. तुम्ही मशीन बनून जातात स्टोरी बनवायच्या वन्स इट्स प्रोफेशनल. मी लिटरली जाऊन त्या व्हिडिओचा फक्त स्क्रीनशॉट बघते आणि मी आठवण करते की ही गोष्ट सांगायच्या अगोदरची जी रात्र होती ती माझ्यासाठी कशी होती आणि मी काय करत होती तेव्हा. तर आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग एनिथिंग आउट ऑफ दॅट स्टोरी. ओके, द स्टेज वॉज नॉट एक्सपेक्टिंग मी टू बी एनी डिफरंट दॅन एनी अदर पार्टिसिपेंट देअर इन द ओपन माइक, ठीक आहे. पण मी रात्री 11 वाजता, रात्री 9 वाजता जाऊन एक साडी विकत घेतली.
अच्छा,
बिकॉज आय वॉन्टेड टू बी लाईक दॅट कॅरेक्टर. सडनली आय फेल्ट की मी जातेच आहे तर का नाही. साडी विकत घेतली, बांगड्या आणल्या, लाल नेल पॉलिश आणला, अँड आय एम मी काही आयुष्यात त्याच्या अगोदर व्यवस्थित रेग्युलर साडी घातलीच नव्हती. तर ते मी आणलं, आय डिड ऑल दॅट मेहनत अँड आय रिमेंबर व्हॉट माय हार्ट फेल्ट जेव्हा मी ते करत होती. मी ते फक्त स्टोरीसाठी करत होती, दुसरं काही कारण नव्हतं करायचं. अँड ती जे मी केलं तो 1 तास रात्रीचा जो मी
हम्म,
घालवला त्याच्यामुळे एखाद वेळेस ऑल्सो त्या स्टोरीमध्ये एक निखार आला आणि एक नवीन गोष्ट
ग्रेट.
ट्रेंड चालू झालं की कॅरेक्टर बनवून स्टोरी सांगा, ते ट्रेंड तिथून तो सुरू झाला. तर मी जाऊन बघते आणि
ओके,
मी परत मनाला तो फील करवते, तिकडे जा परत तशी बन आणि मग गोष्ट ली फ्रॉम झिरो.
ग्रेट ग्रेट. सो पॅशन झालं, त्याच्यानंतर त्याला तू करिअर मध्ये कन्वर्ट केलं. आणि तू नेहमी सगळीकडे म्हणतेस की म्हणजे समजा तुम्हाला 9 to 6 जॉब सोडून पॅशनला करिअर बनवायचं असेल तर पॅशनला 9 to 6 मध्ये काम करा, ते डिसिप्लिन आणा. तर ते
ऍब्सोल्युटली
डिसिप्लिन तू तू कसं आणलंस की तुझ्यात आधीपासून होतं ते?
नाही, माझ्या डिसिप्लिन आधीपासून नव्हतं आणि मला अजूनही तो स्ट्रगल आहे.
ओके,
हा, डिसिप्लिन आणण्याचं अजूनही माझ्यामध्ये स्ट्रगल आहे. इनफॅक्ट हे लॉकडाऊनने मला हेल्प केलं डिसिप्लिन मध्ये आणायला. हा, सो आता मी दुपारच्या 2 वाजल्यापासून रात्रीच्या 2 वाजेपर्यंत नॉन स्टॉप काम करते
ओ
आणि जेव्हा जेव्हा फ्री मिळालं आहे तिथे मी प्रत्येक तासाला माझा झुमरी तलैयाचा सेशन असतो, प्रत्येक तासाला आता असतो. तिथे मी शिकवते, तुला तर माहितीच आहे, तर जिथे मी शिकवते तर मी जो फ्री टाइम आहे ना त्याला मी
हाँ
भरून टाकलं आहे. तर मला ते
ओके
रिअलाइज झालं, जो डिसिप्लिन म्हणतो ना आपण, इट इज नॉट अबाउट तुम्ही काय करतायत त्याच्यामध्ये, इट इज अबाउट तुम्ही करतायत का काहीतरी. तुम्ही फक्त बसा, पुस्तक उघडून पेन घेऊन एक शब्द लिहू नका, ड्रॉइंग करा, स्क्रिबलिंग करा, पण तुम्ही तो 1 तास पुस्तका बरोबर बस,
ओके
झोपू नका, टीव्ही बघू नका, नेटफ्लिक्स बघू नका. दॅट इज आय थिंक इज डिसिप्लिन. इट्स नॉट अबाउट तुम्ही प्रोडक्शन काय केलं, इट्स जस्ट
राईट.
तुम्ही डेडिकेटेड टाइम स्वतःचा त्याला दिला की नाही.
हो, कारण मी ते विचारणार होतो की स्टोरीज अशा एका जागी बसून येतात का?
नाही, स्टोरीज अशा येत नाहीत. त्यामुळे देर इज एक दुसरी गोष्ट आहे एका आर्टिस्टच्या लाईफमध्ये, ते आहे रियाज. लोकांना वाटतं स्टोरी टेलिंग मध्ये रियाज नसतो, पण असतो, रियाज असतो, दर दिवशीचा
ओके
रियाज असतो. त्या काही गोष्टी आहे ज्या तुम्ही करू शकतात स्वतःला एका परफॉर्मरच्या हिशोबाने तयार करायला. आणि मी त्या शिकली, आणि जसं मी थिएटर आर्टिस्ट नाही आहे त्यामुळे मला माहितीये मला जास्त एफर्ट टाकायला लागणार, नाहीतर
बरोबर
नाही येणार. तर हो, मी त्या गोष्टी करते, मी रियाज करते, व्हॉइसचा रियाज करते, इमोशन्सचा रियाज करते दर दिवशी बसून.
ग्रेट. सो दॅट इज डिसिप्लिन, म्हणजे दिवसभर हे करायचं सो दॅट परफॉर्मन्सच्या वेळेला कधी प्रॉब्लेम येणार नाही.
हा, आणि दुसरं की कारण स्टोरीज नाही येतात ना तुमच्याकडे दर दिवशी,
बरोबर
स्टोरीज येतील
बरोबर,
4 महिन्यातून 1, महिन्यातून 2,
राईट.
तोपर्यंत तुम्ही फुल तयार राहा ना. आता तू मला सांग, एखादा गायक आहे ठीक आहे आणि तो गाणं राईट, सिंगर कंपोजर दोन्ही आहे ठीक आहे, आता
राईट.
कंपोज करून गाणं तयार फायनल होईपर्यंत 1-2 महिने जातील. तो बोलेल की तो
बरोबर
जेव्हा गाणं तयार होईल त्या दिवशी मी रियाज करीन आणि जाईन सरळ स्टेजवर, काय होणार? ही विल नेव्हर प्रोग्रेस इन द नोट्स दॅट ही कॅन हिट.
राईट.
सो अँड मोर यू प्रिपेअर युअर सेल्फ बेटर स्टोरीज ऑल्सो कम टू यू.
राईट. सो मॅग, जेव्हा तुझे स्टोरी टेलिंग म्हणजे चालू झालं, पहिल्या स्टोरीज लिहिल्या, त्याच्यानंतर बरेच लोक आपल्याला भेटतात जे आपल्याला सल्लागार म्हणून भेटतात, ते आपल्याला काही ना काही सल्ले देत असतात. त्यांचं इंटेन्शन इंटेन्शन काही वाईट नसतं, बट कोणाचे सल्ले घ्यायचे आणि कोणाला इग्नोर करायचं हे कसं ठरवलंस तू?
एव्हरीबडी, सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमध्ये एक अँटिना आहे, युअर गट फीलिंग ठीक आहे, आणि ते स्पिरिच्युअल नाही आहे, सायंटिफिक आहे. फक्त सायन्सनी त्याला जास्त बढावा दिला नाही आहे म्हणून आपल्याला वाटतं ते एक्झिस्ट करत नाही. बट तुमचं जो गट फिलिंग आहे ना ते तुम्हाला बरोबर तुमच्याशी बोलत असतो की हे बरोबर आहे, हा सल्ला घ्या, हे ज्यांनी सांगितलंय तो तुम्हाला, व कोणीतरी तुला सांगितलं येऊन, 10 जण आहेत हा, त्यांनी येऊन तुला सांगितलं अरे काय मस्त केलं, काय मस्त केलं, काय मस्त केलं ठीक आहे. एक जण येऊन बोलेल तुला माहितीये पण आहे ना तुझे जे डोळे होते ना ते बोलत नव्हते ठीक आहे. आता माझी गट फिलिंग सांगेल मला की तो बोलतोय तर सरळ खरं बोलतो आहे की नाही, माझी गट फिलिंग सांगेल. आता जर मला मेहनत नाही करायची आहे मी गट फिलिंग इग्नोर करीन आणि म्हणेन की काही उगाचच जळतो माणूस, ठीक आहे, पण जर मला मेहनत करायची आहे, मला इम्प्रूव्ह व्हायचं आहे, तर मी ती गट फिलिंग ऐकणार आणि मी तिला फॉलो करणार आणि मी प्रयत्न करणार.
राईट.
सो मी क्रिटिसिझम खूपच खूपच एकदम मनापासून घेते, पण माझा जर गट बोलत असेल की नाही आय एम ओके विदाउट दॅट ऑल्सो, देन आय रिस्पेक्टफुली नॉट वर्क ऑन इट.
ओके, बट असे समजा क्रिटिसिझम्स आले तर मग परफेक्शन कडे जास्त लक्ष द्यायचं का कन्सिस्टन्सी कडे जास्त लक्ष द्यायचं?
इंटरेस्टिंग क्वेश्चन. परफेक्शन हे अशी गोष्ट आहे ना जी कधी संपत नाही. ठीक आहे, परफेक्शन जर्नी आहे, फ्युचर जर्नी आहे, कन्सिस्टन्सी प्रेझेंट रियालिटी आहे. ठीक आहे, तर तू विचारलंस कन्सिस्टन्सी जास्त इम्पॉर्टंट आहे की परफेक्शन. ठीक आहे, ते ऍब्सोल्युटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परफेक्शन इज अ फ्युचर जर्नी, ते तुम्ही हळूहळू हळूहळू हळू परफेक्ट होत राहाल जसं जसं तुम्ही पुढे जाल, आणि त्याला एंडच नाही खरं म्हटलं तर. ठीक आहे, एक आर्टिस्टच्या लाईफमध्ये तर एंडच नाही परफेक्शनसाठी. ठीक आहे, कारण त्याचे डेफिनेशन फक्त तुमच्यापर्यंत सीमित आहे, तुम्हालाच माहिती आहे तुमचं, आणि तुमचं डेफिनेशन बदलत राहतं कॉन्स्टंटली. ठीक आहे, तर परफेक्शन जर्नी आहे पण कन्सिस्टन्सी रियालिटी आहे, प्रेझेंट आहे. तर तुम्ही आता ज्या लेवलला आहात त्या लेवलचं कॉन्टेंट बाहेर टाका, पुढे तुम्ही अजून शिकाल त्या लेवलचं टाका. कन्सिस्टंटली कॉन्टेंट बाहेर टाकत राहा, तुमची लेवल चेंज होत आहे त्या हिशोबाने टाकत राहा.
ओके, ग्रेट. तू मगाशी रियाजा बद्दल बोललीस, एक तुझ्या स्टोरीज बद्दल ऑब्झर्वेशन म्हणजे असं आहे की नो इट इज ऑलवेज सेड की इट इज डिफिकल्ट टू बी सिम्पल, पण तुझ्या स्टोरीजचे जे वर्ड्स असतात शब्द असतात ते खूप सिम्पल असतात, ते रोजच्या लँग्वेज मध्ये वापरात येणारे शब्द असतात, मे बी म्हणूनच ते तुझ्या स्टोरीज खूप इफेक्टिव्ह होतात. ते सिम्पल शब्द यायला याच्यासाठी काही प्रॅक्टिस तू करतेस का, की वाचन किंवा असं काही, की ते नॅचरली येतात?
उलट येणार आहे, उलट जर मी जास्त वाचन आणि केलं असतं तर माझं मन वळलं असतं माझी भाषा खूप सुंदर करण्यामध्ये. तर कधी कधी आपलं शिक्षणच आपल्या आड येतं इन व्हॉट यू आर ट्राईंग टू डू. बट द थिंग इज, बिकॉज जो आर्ट फॉर्म मी चूज केला आहे ज्याच्यामध्ये मी कॅरेक्टर बनते आणि मी बोलते, तर आता एक कॅरेक्टर, एक माणूस जर बोलत असेल तो तसाच बोलणार जसं तो बोलतो.
बरोबर,
सिम्पल आहे त्याच्यामध्ये. मी त्याच्यामध्ये काय ऍड करू शकत नाही. जर एखादी साधी घरातली बाई आहे आणि ती जर तुझ्यासमोर उठून बोलते आहे, मी तिला काय शब्द देऊ? ठीक आहे, पण तेच जर एखादी मोठी प्रोफेसर आहे एखाद्या पर्टिक्युलर लँग्वेजची, लिटरेचरची आहे, तर मला स्टडी करावं लागणार की मी तिच्यासारखं बोलावं, मग मला ते शिकावं लागेल. सो आय डू ॲज मच ॲज आय कॅन असं. तर ते कॅरेक्टर ज्यांना मी जस्टिस करू शकते त्यांच्याबद्दल मी गोष्ट लिहिते आणि सांगते. जर मी नाही जस्टिस करू शकत तर मी नाही करत. सो आय एम नॉट अ वेल रेड पर्सन, मे बी दॅट्स वाय, अँड ऑल्सो आय एम माय ओन ऑडियन्स, सो आय एन्जॉय सिम्प्लिसिटी. त्याच्यामध्ये काही राईट रॉंग असं काहीच नाहीये, व्हॉट एव्हर नॅचरली कम्स.
बट माझं
एकच आहे की तुमचा जर कॅरेक्टर सिम्पल आहे तर तुमच्यातला जो शिकलेला स्टोरी टेलर आहे ना त्याला मध्ये येऊ देऊ नका.
राईट,
कॅरेक्टरची भाषा बदलू नका, कारण तुम्हाला काहीतरी दाखवायचं.
बरोबर, ओके. तू आता जसं म्हटलीस की त्या कॅरेक्टर सारखं बोलायचंय, सो हे बोलण्याचे पण वेगवेगळे आवाज किंवा व्हॉइस मॉड्युलेशन आपण म्हणू, जसं फॉर एक्झाम्पल तुझी एक स्टोरी आहे शान, तर त्या एका स्टोरीमध्ये तीन वेगवेगळ्या वयाच्या बायका आहेत, 20 वर्षाची मुलगी, तिची टीचर आणि त्या मुलीची आई, तीन जणींचे आवाज तू एक 5 मिनिटाच्या वेगवेगळे हे केलेले आहेत, मिमिक्री न करता हे सगळं केलेलं आहे. सो ते कसं करतेस आणि त्याची प्रॅक्टिस, तू रियाज म्हटलंस बट त्याच हो, पण ते शोधून कसं करतेस किंवा त्याच कसा तयार होतो तो आवाज?
आवाजचं माझं काय म्हणणं आहे की आपण कहाणीकार आहोत. ठीक आहे, आपण मिमिक्री आर्टिस्ट नाही आहोत, आपण तेवढे चांगले ऍक्टर किंवा थिएटर आर्टिस्ट पण नाही होत आपण एक्झॅक्ट आवाज काढू शकू. मी स्वतःला मानते मी आजीसारखी, ठीक आहे. जेव्हा आजी वाघाचा आवाज म्हणायची किंवा उंदराचा आवाज म्हणायची तरी एक्झॅक्ट आवाज नाही काढायची, ती फक्त एक हलकासा आपल्या इमॅजिनेशनला एक ऍडिशनल फ्लेवर द्यायची की आपल्याला वाटायचं की हा वाघ असा असेल, थोडस उंदीर असा असेल, ठीक आहे. की उंदरानी वाघ वाघ म्हणाला मी तुला खाऊन टाकीन,
उंदीर म्हणाला मला नको खाऊ.
तर ती फक्त थोडस आपल्या आवाजाला बदलते की आपल्या इमॅजिनेशनला पर्याय आहे, ठीक आहे. तर आपण तेच आहोत. तर मी कधी म्हणत नाही की मी एक्झॅक्ट आवाज कोणाचा तरी काढते आहे, पण एक मनाला माहिती एखादी आजी असेल तर ती अशीच बोलेल, म्हणजे जरा अशी बोलली की वाटतं की आजी आहे. तेच जर एक छोटी मुलगी असेल तर ती अशी बोलेल ना. आता हे तर आपले ऑब्झर्वेशनल स्किल्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीच नाहीये. आणि जर एक नॉर्मल मुलगी असेल तिचं वय 20 वर्षाचं 25 वर्षापर्यंत तर ती सरळ ठामपणे असं बोलेल. सो दॅट इज युअर ऑब्झर्वेशन देन, अँड हाऊ मच तुला किती त्याच्यामध्ये एफर्ट टाकायचा आहे ते त्याबद्दल आहे. आणि देन रियाज ऑफकोर्स, की तुम्ही काय कुठच्या पद्धती स्विच करताय, ते स्विचिंग जे आहे हे रियाज आहे.
ओके, पण हे तुझं ऑब्झर्वेशन तू माणसांबद्दल आधीपासून करायची की हे स्टोरी टेलिंग चालू झाल्यानंतर झालं?
स्टोरी टेलिंग चालू झाल्यानंतर हे मी डिस्कवर केलं लिटरली स्वतःबद्दल. मला पण माहिती नव्हतं, आय वॉज ऑल्सो सरप्राईज. आय थिंक नंतरच दिलं त्याने मला, पहिले नव्हतं दिलं पण नव्हतं.
पण तू स्वतः डिस्कवर केलं आणि तू आता शिकवायला पण लागली एवढ्या.
म्हणूनच मी शिकवायला चालू केलं ऍक्च्युली, की मी जर करू शकते बॅकग्राऊंड नसल्याशिवाय, तर मी शिकवलं ना तर एखाद वेळेस लोकांना वाटेल की तेही करू शकतात, म्हणून मी शिकवायला चालू.
मला ते विचारायचं होतं की तुला असं का वाटतं की कोणाला पण येऊ शकतं स्टोरी टेलिंग?
कारण मी करू शकले ना, समज ना, सिम्पल आहे. कारण मी जर करू शकले करच कोणी करू शकतं. आणि तुला माहिती आहे आता झुमरी तलावाचे 100 स्टुडंट कम्प्लीट झाले, माहितीये 100 टोटल.
ओ ग्रेट.
वन ऑन वन इंडिव्हिज्युअल ऑनलाईन क्लासेस 100 मी कम्प्लीट केले. अजूनपर्यंत एक स्टुडंट मला मिळाला नाहीये ज्यांनी पूर्ण कम्प्लीट करून हे नाही केलं स्टोरी टेलर, असं म्हणाला असं की मी करू शकत नाही, अजून एकही नाही.
ओके,
अजून काय पाहिजे? आय डोंट नीड मोर प्रूफ.
राईट राईट, बिलकुल. मग आपल्याकडे मराठी भाषेमध्ये कथाकथनाची खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे जुन्या काळात कीर्तनकार वगैरे लोक जे असायचे कीर्तन सांगायचे, ते एक प्रकारची स्टोरी टेलिंगच होती. आणि त्यातनं काहीतरी मेसेज द्यायचा प्रयत्न करायचे. तुझ्या स्टोरीज मधनं पण असे काहीतरी मेसेज मिळतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल कैरिका आचार म्हण किंवा आदरणीय भैया, तर त्या अशा स्टोरीज आहे की 100 आर्टिकल वाचले किंवा 100 लोकांचं भाषण जरी ऐकलं तरी त्या अर्बन क्राऊडला ती रियालिटी कळली नसती, ती तुझ्या 5 मिनिटाच्या स्टोरीमध्ये कळली. सो तू ते मेसेज द्यायचा या हिशोबाने ती स्टोरी लिहितेस की प्रत्येक कॅरेक्टर मधून आपल्याला काहीतरी डायरेक्ट आपोआपच शिकायला मिळतं? काय त्याच्या मागे उद्देश असतो?
मी जर तुला तुझ्या आयुष्याचं विचारलं, ठीक आहे, काहीतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांग, ठीक आहे, तू आपल्या आयुष्यात जाशील आणि त्याच गोष्टी तोच इन्सिडेंट पिकअप करशील ज्याच्या एंड सांगितल्यानंतर समोरचा काहीतरी घेऊन जाईल त्याच्यातून, बरोबर? इट इज ऑब्विस. तू त्या गोष्टी नाही सांगणार जे तुला माहिती सगळ्या बरोबर होतातच आहेत. आता जर लॉकडाऊन बद्दल आहे तर तू मला ते नाही सांगणार की मी भांडी घासतो, घर साफ करतो, हे करतो, सगळेच करताय, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, वेगळं काय आहे, सांगण्यासारखं काहीच नाहीये. पण जर तू एक दिवस असं झालं की तुझ्या घरी अजिबात भाज्या नव्हत्या आणि तू एकदम वैतागलेलास, तुला माहिती नव्हतं काय करू, तुझी तब्येत थोडी बरी नव्हती, आणि अचानक दरवाजा उघडला तर तिथे 2 भाज्यांच्या थैल्या होत्या, आणि तुला जे 2 मिनिटांपूर्वी तू एकदम नेगेटिव्ह होता, सडनली तुला वाटलं की नाही, लाईफ एवढी वाईट नाही. तू ती गोष्ट मला लॉकडाऊन बद्दल सांगशील का? दॅट इज द नॅचरल वे ऑफ स्टोरी टेलिंग. यू विल ऑलवेज टेल समथिंग दॅट हॅज अ मेसेज दॅट इज नॉट कॉमन. हे नॅचरल आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्याला खूप कॉम्प्लिकेट करतो की मेसेज असायला पाहिजे किंवा असं काही नाही आहे. नॅचरल जे आहे ना स्टोरी टेलिंगचं, तसं करावं. काहीतरी तरी मेसेज यायला पाहिजे, नाही तर कोणी त्यांचे 10 मिनिटं का वेस्ट करत आहेत जर मी त्याच्यामध्ये घरी परत काय घेऊनच जाणार नाही. आणि मला काय मजा येणार सांगायला जर काहीच घेऊन नाही गेले परत ते. तर ऑल्सो मी फिक्शन स्टोरी लिहिते. कॅरेक्टर फिक्शन आहे, स्टोरी फिक्शन आहे, सिच्युएशन फिक्शन. मी काय करते मग तिथे, मी ते करते आहे. दॅट इज द कनेक्शन बिटवीन मी अँड माय स्टोरी, द मेसेज दॅट आय वॉन्ट टू गिव्ह. मला काय सांगायचं आहे ह्या सोसायटीला, माझ्या थ्रू काय, मी कसला मीडियम बनली आहे, ते जी गोष्ट आहे ते द मेसेज तो एक धागा आहे तुझ्यामध्ये आणि तुझ्या गोष्टीमध्ये, इनव्हिजिबल धागा, आणि तो इनव्हिजिबलच असायला पाहिजे, अतिस्पष्ट नाही.
आम्ही ज्या युट्यूबवर तुझ्या स्टोरीज बघतो, एकदम सगळ्यांना खूप आवडतात, खूप सगळ्या स्टोरीजला खूप व्ह्यूज लाईक्स मिळतात, त्या एका सक्सेसफुल स्टोरीच्या मागे किती फेल्ड स्टोरीज असतात?
व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड, आय लव्ह दिस क्वेश्चन. खूप भरपूर फेल्ड स्टोरीज असतात आणि भरपूर स्टोरीज इनकम्प्लीट पण असतात ज्या तुमच्या डायरीमध्ये असतात. ठीक आहे, तर जे लोक विचारतात ना की आम्ही टाकतो स्टोरीज आणि काही त्याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळत नाही, ठीक आहे, त्यांचे बघा एकसारखे सगळे स्टोरीज, कोणाचे, माझे नाही, माझे तसे म्हणजे लकीली लकीली नाही, पण इट्स नॉट लाईक एकदम व्हायरल ऑर एनिथिंग. द लव्ह इज गुड, यु नो, अँड आय एम हॅपी. पण काही काही लोक त्या व्ह्यूज साठी गोष्टी लागतात बाहेर, आणि दोन गोष्टी टाकल्यानंतर व्ह्यूज नाही मिळाले की ते बोलतात की नाही, जगाला आमच्या गोष्टी समजतच नाही, बाकीच्यांचे बघा. ठीक आहे, तर द प्रॉब्लेम इज तुम्ही ते नाही बघत, त्या माणसांनी 50 लिहिले असतील, त्याच्यातल्या 5 लोक आवडतायत, लाईक्स देत आहेत. ठीक आहे,
राईट,
तर जर युनिव्हर्सला तुमच्या साठी काम करायचं असेल ना, तुम्हाला काम करावं लागतं. इट्स ऍज सिम, नोबडी इज गेटिंग व्हॉट दे डोंट डिझर्व. पीपल हॅव टू अंडरस्टँड, तर मेहनत करा आणि तुम्हाला पण त्याच्यातून मिळेल.
आता T20 जमाना आहे ज्या शॉर्ट स्टोरीजचा जमाना आहे, सो असं काही होतं का की ज्या शॉर्ट स्टोरीज 5 मिनिटं 7 मिनिटाचे आहेत त्या जास्त लोक लाईक करतात, आणि ज्या मोठ्या आहेत, म्हणजे तुझे खूप सुंदर, माझी फेवरेट आहे एक, ती वन ऑफ द फेवरेट आहे की गाऊ मराठी गाणी म्हणून तुझी एक हे आहे, ती खूप सुंदर स्टोरी आहे पण तिला खूप कमी व्ह्यूज मिळाले, अराउंड 900 व्ह्यूज असतील. सो असं काही आहे का की
लॉट ऑफ
मोठी स्टोरी असल्यामुळे लोक बघत नाही आजकाल, तेवढा पेशन्स नाही?
आपण एक क्रिएशनचे सायन्स वेगळं आहे आणि कन्झम्पशनचं सायन्स जे आहे ते वेगळं आहे कम्प्लिटली. ठीक आहे, तर युट्यूब हा माध्यम असा आहे ज्याच्यामध्ये अटेन्शन स्पॅन कमी असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटं 2 मिनिटं 3 मिनिटं पर्यंतच्या गोष्टी आहेत त्या जास्त चालतील. ठीक आहे, मॅक्सिमम 10 मिनिट्स पर्यंत. ठीक आहे, हेच जर पॉडकास्ट मध्ये टाकलं ज्याच्यामध्ये तुम्ही कानाला लावतो, मला बघावं नाही लागत, तिथे लॉंग फॉर्मॅट चालतो. ठीक आहे, तर गाऊ मराठी गाणी अनदर थिंग इज त्याच्यामध्ये प्रोडक्शन पण मॅटर करतं, त्याचं प्रोडक्शन तेवढं एकदम स्टार्टच्या टाइमला गोष्ट मस्त आहे पण त्याचं प्रोडक्शन तेवढं अप टू मार्क नाही आहे, तर बिकॉज ऑफ दॅट ऑल्सो फरक पडतो, मी तेवढं पुश पण नाही केलं आहे, तर खूप गोष्टी त्याच्या मागे असतात. तर या तर तुम्ही तो आर्ट शिका किंवा कोणाला तरी हायर करा ज्यांना माहिती आहे. ठीक आहे, तर प्रत्येक जण एक्सपेक्ट करत की मी आपलं टाकून दिलं की ते व्हायरल व्हायला पाहिजे, जसं कुठचं तरी असं होऊन जातं अचानक, एक डोळा मारला की झालं व्हायरल, तसं माझं पण व्हायला पाहिजे असं नसतं. हा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ती मेहनत करावी लागते, तुम्हाला प्रोसिजर प्रोसिजर समजायला लागतं आणि कुठच्या मिडियम साठी कुठची गोष्ट चालेल हे पण तुम्हाला बघावं लागतं. लाईक माझ्या काही स्टोरीज फक्त लाईव्ह साठी आहेत, त्या कुठे ऑनलाईन नाहीच आहेत, कारण त्यांचा इम्पॅक्ट मला माहिती आहे फक्त लाईव्ह मध्येच येणार असं. सो यू हॅव टू सेपरेट युअर मटेरियल, कुठच्या मिडियमवर तुम्हाला कुठचं टाकायचं आहे.
राईट, सो मग तू आता अशा ज्या ऑडिओ ड्रामाज ज्याला म्हणता येईल गाऊ मराठी गाणे सारखे आहेत, त्याच्यासाठी काही वेगळं तू प्रयत्न करतेस?
आहे ना, स्टोरी टेल ऍप वर आहेत माझे जवळजवळ 5-6 स्टोरीज.
ओके, स्टोरी टेल, ओके, ग्रेट, ओके. एक नवीन अजून कन्सेप्ट आहे कॉर्पोरेट स्टोरी टेलिंगचा, सो त्याच्याबद्दल तू काय सांगशील? स्टोरी टेलिंगमुळे सेल्स अँड मार्केटिंग वाल्यांना फायदा होऊ शकतो?
ओके, नाव कॉर्पोरेट स्टोरी टेलिंग खूप पद्धतीचे केले जातात. ठीक आहे, मी त्याचा अप्रोच लिटरल टर्म्स मध्ये करते की स्टोरी टेलिंग हा एक आर्ट फॉर्म आहे जिच्यामध्ये एक माणूस बसतो आणि एक गोष्ट सांगतो. ठीक आहे,
ओके,
मी ह्या आर्ट, मी बिकॉज लोक म्हणतात की स्टोरी टेलिंग म्हणजे जसं तुम्ही प्रोडक्ट सेल करताना जो पीपीटी बनवता दॅट इज ऑल्सो स्टोरी टेलिंग. मी तसं नाही बघत त्याला. ओके,
बरोबर,
दॅट इज टेलिंग अ स्टोरी. आय लुक ॲट स्टोरी टेलिंग ॲज अ आर्ट फॉर्म ऑफ ओरल स्टोरी टेलिंग. ठीक आहे, एक सिच्युएशन आहे, एक कॅरेक्टर आहे, तुम्ही बसतात आणि त्याच्याबद्दल सांगताय. वॉट आय बिलीव इज जर तुम्ही तो आर्ट फॉर्म शिकलात ना, ओव्हरऑल तुमच्यामध्ये काही क्वालिटीज डेव्हलप होतात. सो जस्ट द वे अ पर्सन हू हॅड एक्स्ट्रीम स्टेज फ्राईट माझ्यासारखी, ती आज बसून गोष्टी सांगताना बोलू शकते. बाकी करताना नाही बोलू शकत मी स्टेजवर अजूनही, पण गोष्टी सांगताना मी बोलू शकते. ठीक आहे, तर काहीतरी क्वालिटीज आतमध्ये डेव्हलप होतात तुमच्या. एक कॉन्फिडन्स म्हणा, बोलायची पद्धत म्हणा, लिहिताना तुम्ही जर शिकलात लिहायला गोष्ट एखादी, तुम्ही ऑटोमॅटिकली शिकतात कशा छोट्या गोष्टी प्रिसाइसली लिहायच्या, काय शब्द वापरायचे, इमोशन्स तुमच्या शब्दांमध्ये, हे सगळं तुम्ही शिकतात. त्या क्वालिटीज तुम्ही मग वापरा तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये, सेल करताना, लोकांशी बोलताना. इट ऑलवेज हेल्प्स. सो यू लर्न, जसं आपण शाळेमध्ये मॅथ शिकलो, शाळेमध्ये ड्रॉइंग शिकलो, त्यावेळी माहिती नव्हतं की आपल्याला याचा काय फायदा होणार. पण आता काय, इवन इफ यू आर नॉट अ मॅथमॅटिशियन और अ सायंटिस्ट, द लॉजिकल थिंकिंग किक होते ना जेव्हा तुम्ही काम करायला बसतात. तुमचं क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट किक इन होतं ना जे तुम्ही शाळेत ड्रॉइंग शिकलेला. सो इट इज अबाउट डेव्हलपिंग क्वालिटीज, डिरेक्टली ते युज करण्यामध्ये नाही. सो माय कॉर्पोरेट वर्कशॉप आर लाईक दॅट ओनली. तुम्ही तुमच्या आतला स्टोरी टेलर जागा करा, त्या क्वालिटीज तुम्हाला हेल्प करतील तुमच्या प्रोफेशनल पिचेस मध्ये आणि इंटरॅक्शन मध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये.
ओके ओके. एक अजून गोष्ट मी मगाशी पण म्हटलं की आपल्या मराठीमध्ये कथाकथन स्टोरी टेलिंगला खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे पु ल देशपांडेंनी त्यांच्या कथाकथनात आपल्याला एवढे दशक हसवलं आणि रडवलंय.
आय थिंक सर्वात बेस्ट स्टँड अप, सर्वात जुनं आणि सर्वात बेस्ट स्टँड अप.
हो, आणि अजून अनेक, म्हणजे वराड निघाले लंडनला, अशा टाइप मध्ये खूप आपल्याकडे मराठीत होऊन गेलेत. बट आताच्या याच्यात, आताच्या युगामध्ये ते मराठीमध्ये कुठेतरी मागे पडलंय असं वाटतंय का? मे बी हिंदी आणि इंग्लिशला सोशल मीडियावर जास्त लाईक्स मिळतात किंवा जास्त फॉलोइंग आहे त्याच्यामुळे, असं तुला वाटतंय का? झोमरी तुलैयाच्या थ्रू तू काही त्याच्यात रिजनल लँग्वेज मध्ये स्टोरी टेलिंगला तू कसं प्रमोट करू शकतेस?
ऑलवेज मी तर लोकांना नेहमी तेच म्हणते, राईट इन द लँग्वेज दॅट युअर हार्ट फील्स, विच इज ऑलवेज युअर मदर टंग. लोक म्हणतात मला लिहायचं इन द लँग्वेज दॅट आय थिंक, आणि सगळ्यांना वाटतं आजकाल ते इंग्लिश मध्ये थिंक करतात, पण तसं नाही आहे. रिअल तुमचे जे इमोशन्स आहेत ना, ते तुमच्या मनातून निघणार आणि मनामध्ये अजूनही तुमची मातृभाषा आहे. तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये सिम्पल पण काहीतरी लिहाल ना, ते टच करून जाईल. तर झुमरी तलैयामध्ये माझ्या सगळ्या स्टुडंट्सना ऑलवेज फुल फ्रीडम असतं की तुम्ही कुठच्याही लँग्वेजमध्ये क्रिएट करा, मला समजवा पाहिजे तर मला, नाही समजवली समजली तर समजवा. आणि आता व्हेरी सून झुमरी तलैयाचा युट्यूब चॅनल लॉन्च होतोय, त्याच्यामध्ये सगळ्या भाषेच्या स्टोरीज असणार, ऑल लँग्वेज.
ग्रेट ग्रेट. सो एक लास्ट प्रश्न विचारतो, त्यानंतर आपण नेक्स्ट राऊंड कडे जाऊ. की तुला तुझं पॅशन तुझ्या थर्टीज मध्ये सापडलं, बट जे लहान मुलं असतात ज्यांना जे पॅशनेटली काहीतरी करतात आहे, त्यांना आणि त्यांच्या पॅरेंट्सला स्पेशली तू काय मेसेज देऊ शकतेस की त्या पॅशनला कसं डेव्हलप करायला पाहिजे लहानपणापासून?
आय फील आता थोडस बेटर होत चाललं आहे. म्हणजे आता जे अगदी लहान आहेत ना मुलं 10 वर्षापर्यंत, त्यांच्यासाठी मला वाटतं थोडं सोपं होईल, कारण शाळा जे आहेत त्या पण ह्या गोष्टी सिरियसली घेत आहेत, पॅशन म्हणा किंवा तुमचं हे कुठे. पण त्याच्या अगोदरचे आहे, जे आता लोक टीनेजर आहेत, 20 वर्षाचे आहेत, 25 वर्ष, आणि त्यांना आता जर पॅशन कळलं आहे त्यांचं काय आहे, डिफिकल्ट आहे, कारण ती जनरेशन गॅप भरपूर आहे. त्याच्या अगोदरच्या जनरेशनला अजिबात माहिती नाही आहे त्याबद्दल, की त्याच्यामध्ये प्रोफेशन बनवू शकतं किंवा आहे. तर दोघांना पेशन्स दाखवणं खूप जरुरी आहे, आणि यंगर जनरेशनला सॅडली जास्त, तर त्यांना वेळ काढावा लागेल पहिली गोष्ट समजवायसाठी. ठीक आहे, दुसरी गोष्ट त्यांना प्रूव्ह करायला लागेल की हो, ह्याच्यातून मी प्रोफेशन बनवू शकतो. जिद्द करून नाही होणार, अजिबात नाही होणार. मग ते तुमचं एक भिंत होऊन जाईल दोघांच्या मध्ये. ठीक आहे, तर तुम्ही तुमचं जे काम करताय त्याच्याबद्दल एक्स्ट्रा मेहनत, त्याच्याबरोबर एक्स्ट्रा मेहनत करून तुमच्या पॅशनला प्रोफेशन बनवायला चालू करा, ते बॅलन्स येऊ द्या, आणि मग सोडा जे तुम्ही करताय. तर तुमच्या पेरेंट्सना तुमच्यावर बिलीफ होईल की हो तुम्ही जे, त्यांना फक्त तुमचं सुखच पाहिजे अजून काय नाही.
बरोबर. बट डू यू थिंक स्टोरी टेलिंग मध्ये अजून ऍज अ प्रोफेशनल बरेच लोक अजून येऊ शकतात, त्यांना स्कोप आहे?
ऑफकोर्स हे बघ एक सिम्पल आहे, कुठचाही आर्ट फॉर्म तुम्ही जर उचलला ना, तुम्ही दोन गोष्टी त्याच्यामध्ये जरुरी आहे. तर ऑनेस्टी की तुम्ही स्वतःला टाका, कोणासारखं बनवू नका, स्वतःचा प्रोसेस फाइंड आउट करा आणि स्वतःसारखं करा. दुसरी गोष्ट तुमचा USP फाइंड करा, जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. शेवटी तुम्ही जर त्याचा प्रोफेशन बनवायचा आहे तर तो प्रोडक्ट झाला शेवटी, ठीक आहे. मग तुमचा नजरिया थोडासा चेंज करावा लागतो तुम्हाला आणि बघावं लागतं. आता जर मी सेम मॅगी परत टाकली मार्केटमध्ये चालेल का? जर मी 10 मॅगी टाकल्या चालतील का? मला काहीतरी त्याच्यामध्ये चेंज करायला लागेल ना, मला थोडं तरी लोकांना वाटायला लागेल ना काहीतरी वेगळं आहे, मगच येतील. तसंच तुम्हाला तुमचं USP फाइंड करायचं. जसं मी चालू केलं, मी फिक्शनवर अडून राहिली, मला शोज नाही मिळायचे, काही नाही की तू पर्सनल स्टोरीज बोल, पोइट्री बोल, म्हटलं नाही मी फिक्शनच फक्त करते. मग तो USP झाला. वाट बघावी लागते पण शेवटी मग तुमचा ब्रँड बनतो.
राईट. तुझे काही प्लॅन्स आहेत म्हणजे फिल्म करता, स्टोरी लिहायची वगैरे?
फिल्म करता तर अजून नाही, पण वेब सिरीज तर चालू आहे.
ओके ग्रेट. येणार आहे इतक्यात तुझी वेब सिरीज?
आता लॉकडाऊन नसलं असतं तर आले असते. पण
ग्रेट ग्रेट, आम्ही वाट बघू नक्की.
येस होईल, ते पण होईल.
ओके चला आपण आता नेक्स्ट राऊंड कडे वळू. एका वाक्यात उत्तर द्यायचे.
अरे बापरे, ते माझ्यासाठी सर्वात कठीण आहे. तू बघितलं माझी उत्तर किती लांब असतात.
अगदी सोपे आहेत, अगदी सोपे.
सो
या, तुझी एक सवय ज्याच्यामुळे तुला जे काही सक्सेस मिळालाय, तुला असं वाटतं त्या सवयीमुळे मिळालंय, अशी एखादी सवय तुझी डेली आयुष्यातली?
माझा विश्वास ऑन द क्रिएटर, की तो मला एकटं नाही सोडणार आणि माझा हात नाही सोडणार, बस तो विश्वास.
ओके ग्रेट. एखादं पुस्तक जे तू वाचलंयस आणि ते रेकमेंड करशील तू लोकांना वाचायला?
फाउंटन हेड, ॲन रँडच फाउंटन हेड म्हणून एक पुस्तक आहे. आणि ते माझ्यासाठी एका आपण कसं स्वतःला हे करून ठेवा, हाऊ स्ट्रॉंग वी आर, स्वतःमध्ये गर्व जो असतो ना तो नेहमी वाईट नसतो, चांगला गर्व पण असतो, त्याच्याबद्दल ते पुस्तक आहे. आणि दुसरं रिसेंटली ज्यांनी माझी लाईफ चेंज केली आहे, त्या सेलेस्टियल प्रोफेसी.
ओके,
दॅट इज टुवर्ड स्पिरिच्युअलिटी.
ओके ग्रेट. काही खंत उरली आहे आजपर्यंतच्या आयुष्यात, काहीतरी ग्राहून गेलं करायचं?
ट्रॅव्हल, ट्रॅव्हल करायला बस.
राईट राईट. लास्ट क्वेश्चन इज, तुला हे सगळं करायला मोटिवेशन कुठून मिळत?
सर्वायव्हल इन्स्टिंक्ट तर आपल्यामध्ये सगळ्यामध्ये कुठून कुठून भरलेलं आहे. एक दिवस पहिल्या दिवसाचं एक सर्वायव्हल इन्स्टिंक्ट असतं, बस त्याच्यानेच लाईफ जाते. मोटिवेशन खूप मोठा शब्द आहे रे. असं वाटतं की तो शब्द ऐकला ना की असं वाटतं की कोणी, समोरचा माणूस कधी खाली होतच नाही, नेहमी मोटिवेटेडच असतो, असं काही नाही आहे. नॉर्मल सर्वायव्हल इन्स्टिंक्ट तुमचं मोटिवेशन आहे.
ग्रेट. ओके, एक लास्ट क्वेश्चन विचारायच्या आधी, तुला कोणाला कॉन्टॅक्ट, लोकांना तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल ते कसे करू शकतात? झुमरीतलैयाला हे करायचं असेल,
महक मिर्झा प्रभू नावाने कुठेही शोधाल, तुम्हाला मी मिळेल. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, सगळीकडे. आणि तुम्ही कुठच्याही DM मध्ये जर मेसेज टाकला तर मी नेहमी रिप्लाय करते. झुमरी तलयाचे इन्फॉर्मेशन पण तुम्हाला तिथेच मिळेल.
ओके ग्रेट. आणि ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो की झुमरी तलैया हे ऑनलाइन लर्निंग स्कूल आहे महकचं, जिथे ती स्टोरी टेलिंग शिकवते आपल्याला.
येस, एक मी स्टोरी टेलिंग ऍक्च्युअली शिकवत नाही, मी तुम्हाला मदत करते तुमच्यातला जो स्टोरी टेलर आहे तो बाहेर काढायला.
राईट ग्रेट. सो एक लास्ट हायपोथेटिकल प्रश्न आहे की सपोज तुला उद्या दूरदर्शनवर रात्री 8 वाजता बोलवलं आणि भाईयो और बहनो त्याच्यापुढे 130 करोड भारतीयांना काहीतरी मेसेज तुला द्यायचा आहे, पॉझिटिव्ह मेसेज, तू काय देशील?
वाव बाबा, ह्याला वेळ लागेल. भाइयो और बहनो, तुमच्याकडे एक मन आहे आणि एक दिमाग आहे, दोघांमध्ये कनेक्शन आहे. फक्त त्याचंच आहे का, दुसरे जे तुमचे कान भरतात ना त्यांना सोडून द्या.
ग्रेट ग्रेट, थँक्यू थँक्यू महेक, तू तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूल मधन खरंच वेळ दिलात आणि नक्कीच सगळ्या श्रोत्यांना काहीतरी तुझ्याकडनं शिकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. आणि तू खूप छान गोष्टी स्वतः म्हणतोस, प्लीज स्टॉप करू नकोस.
येस येस, थँक्यू.
धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल. मला खात्री आहे महेक मिर्झा प्रभू बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्ट्याला. आणि प्लीज मला मेसेज करा फेसबुक इंस्टाग्राम @ इन्स्पिरेशन कट्टा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन पाहुण्यांचं. तोपर्यंत बाय बाय.